नमस्कार. दिनांक 1 जुलै 2018 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांचा विशेष संदेश प्रसारित करीत आहोत.
विद्यार्थी मित्र हो, आपल्या शिवाजी विद्यापीठाचा सुमारे 850 एकरांचा परिसर अत्यंत निसर्गसंपन्न तसेच जैवविविधतेने नटलेला आहे. या सौंदर्यात वृद्धी होण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 2 वर्षापासून दरवर्षी दिनांक 1 जुलै रोजी महाराष्ट्र शासन विशेष वृक्ष लागवड मोहीम राबवत आहे. यंदाही शासनाने राज्यभरात 13 कोटी रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून शिवाजी विद्यापीठ परिसरात यंदा विविध प्रकारच्या 13,000 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या निमित्ताने मी आपणास आवाहन करू इच्छितो की या वृक्ष लागवड मोहिमेत आपण सहभागी व्हावे आणि किमान 1 तरी रोप लावून ही मोहीम यशस्वी करण्यात आपला वाटा उचलावा. आपल्या भावी पिढ्यांना उत्तम पर्यावरण देण्याच्या दृष्टीने ही अमूल्य देणगी आहे. कारण जंगल असेल तर जल राहील आणि जल असेल तरच जीवन. चला तर मग आपण सारे मिळून 13 कोटी वृक्ष लागवडीचा हा संकल्प यशस्वी करण्यासाठी आपले योगदान देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा